नमस्कार मित्रांनो, आज आपण कम्प्युटर मेमरी याबद्दलची माहिती बघणार आहोत. मेमरी हा एक फिजिकल डिव्हाइस असतो आणि हा डिव्हाइस यूज केला जातो तो प्रोग्राम्स किंवा इन्फॉर्मेशन आणि डेटा, त्याचप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स या सगळ्यांना स्टोअर करण्यासाठी वापरला जातो. कम्प्युटरला आणि त्याचप्रमाणे ह्युमन्सला काही मल्टिपल फॉर्म्स ऑफ मेमरी असतात आणि आपण असं म्हणू शकतो की ह्युमनची जी मेमरी आहे त्यावरून इन्स्पायर्ड होऊन कम्प्युटर मेमरी डेव्हलप केली गेली आहे किंवा डिझाईन केली गेली आहे. तर आपण कम्प्युटर मेमरी आणि ह्युमन मेमरी यांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत हेही बघणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कम्प्युटरची मेमरी म्हणजे काय हे खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आपण कधीही असं म्हणतो की कम्प्युटरची मेमरी, तर त्यावेळेस त्याचं मिनिंग असतं रॅम, आणि रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही मेमरी डिझाईन का बरं केलेली असते, तर कोणताही डेटा किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला ऍक्सेस करायची असेल तर ती आपण फास्ट ऍक्सेस करू शकतो जर ती रॅन्डम ऍक्सेस मेमरीवर स्टोअर केलेली असेल. रॅमचं ऑर्गनायझेशन हे अॅरे सारखं असतं, त्यामुळे आपल्याला ज्या लोकेशनवरची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ती इन्फॉर्मेशन आपण अगदी क्विकली ऍक्सेस करू शकतो. आणि रॅम ह्या मेमरीचा मेन ऍडव्हान्टेज जो आहे तो स्पीड आहे. त्याचप्रमाणे रॅमला डिसऍडव्हान्टेजही आहे, कारण रॅम ही व्होलाटाईल मेमरी आहे. म्हणजे जर तुम्ही कम्प्युटर बंद केला किंवा लाईट गेल्यामुळे कम्प्युटर ऑफ झाला, काही इंटरप्टमुळे कम्प्युटर बंद पडला, तर तो जो डेटा असतो तोही निघून जातो, तो आपण परत कधीही ऍक्सेस करू शकत नाही. तर स्पीड ही ऍडव्हान्टेज बरोबरच रॅमला वोलाटाईल किंवा वोलाटिलिटी हे एक डिसअडव्हान्टेजही असतं. ह्युमन्समध्येही रॅम सारखी वोलाटाईल मेमरी असते, पण ह्या मेमरीला शॉर्ट टर्म मेमरी असं म्हटलं जातं. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे आपण जीही गोष्ट लक्षात ठेवतो ती आपल्याला काही वेळापुरतीच आठवत असते. शॉर्ट टर्म मेमरीचं आपण एक एक्झाम्पल बघूया. म्हणजे आपण एखादं बुक रीड करत असू तर तो वर्ड तुम्हाला वाचताना किंवा ते सेंटेन्स वाचताना तो वर्ड कोणता आहे हे तुम्हाला पटकन रिकॉल करता येतं. तर रॅम ही जशी वोलाटाईल मेमरी आहे, म्हणजे जोपर्यंत पॉवर ऑन आहे कम्प्युटरची तोपर्यंत तो डेटा आपण बघू शकतो, पण एकदा का स्विच ऑफ झाला, कम्प्युटर टर्न ऑफ केला आपण, की रॅमवरचा डेटा आपल्याला परत बघता येत नाही. आणि ह्युमन्स मधल्या तशाच मेमरीला म्हटलं जातं शॉर्ट टर्म मेमरी. आपण बघितलं की रॅम ही वोलाटाईल असते, त्याचमुळे कम्प्युटरमध्ये आणखीन एक मेमरी असायला हवी जी तो डेटा लॉंग टर्म मध्ये स्टोअर करू शकेल, आणि ह्या इम्प्लिमेंटेशनला म्हटलं जातं हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्हची बँडविड्थ ही कमी असते, पण जो डेटा स्टोअर केला जाऊ शकतो हार्ड ड्राईव्हमध्ये तो बराच डेटा आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा कम्प्युटरमध्ये 500 जीबीची हार्ड ड्राईव्हही अवेलेबल असते. आणि याच ठिकाणी म्हणजे या हार्ड ड्राईव्हवर आपण आपला डेटा, इन्फॉर्मेशन किंवा कोणतेही प्रोग्राम्स स्टोअर करू शकतो. त्याचप्रमाणे ह्युमन्समध्येही लॉंग टर्म मेमरी ही टर्म येते किंवा ही मेमरी असते. आणि मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांनाच हा एक्सपिरियन्स असेल की आपण ज्या वेळेस आपले पास्ट एक्सपिरियन्स बद्दल विचार करतो तेव्हा त्या मेमरीज ते सगळं तुम्हाला आठवत असतं, पण ते तुम्हाला पटकन आठवत नाही, त्यावर तुम्हाला बराच वेळ विचार करावा लागतो आणि त्यानंतर त्या पूर्ण मेमरीज तुम्हाला रिकॉल होतात. कम्प्युटरच्या ह्याच्यात बघायचं झालं तर आपण ज्यावेळेस कम्प्युटर स्लीप मोडवर टाकतो त्यावेळेस रॅम मध्ये जो डेटा असतो तो हार्ड ड्राईव्हवर ट्रान्सफर केला जातो फॉर द लॉंग टर्म स्टोरेज. आणि हीच प्रोसेस रिव्हर्सही होते, म्हणजे ज्यावेळेस आपण कम्प्युटर ऑन करतो त्यानंतर आपल्याला डेटा फास्ट ऍक्सेस करण्यासाठी परत तो रॅमवर ट्रान्सफर केला जातो. आणि अशी सेम थिंग ह्युमन मध्येही घडत असते. ज्यावेळेस आपण झोपतो तर तो डेटा स्टोअर केला जातो, आणि ज्यावेळेस आपण सकाळी उठतो तर आपल्याला पूर्ण डेटा, पूर्ण इन्फॉर्मेशन आठवत असते. तर अशा प्रकारे ह्युमन मेमरी आणि कम्प्युटर मेमरी यांमध्ये सिमिलॅरिटीज असतात. आपण बघितलं की रॅम आणि हार्ड ड्राईव्ह जशा ह्या कम्प्युटरच्या मेमरीज आहे त्याचप्रमाणे शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी अशा ह्युमन्स मध्येही असतात. शॉर्ट टर्म मेमरी मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं, म्हणजे सेंटेन्स रीड करताना आपल्याला जे वर्ड्स रिकॉल करावे लागतात ते शॉर्ट टर्म मेमरी असते. आणि लॉंग टर्म मेमरी म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स ज्यावेळेस आपण आठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला थोडा वेळ लागतो ती घटना किंवा तो इन्सिडन्स सिक्वेन्शियली आठवायला थोडा वेळ लागतो, पण तो आपल्याला लक्षात असतो. आणि ती जी मेमरी असते ती असते लॉंग टर्म मेमरी. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजच्या सेशनमध्ये आपण मेमरी याबद्दलची माहिती बघणार आहोत. मेन मेमरी म्हणजे काय, त्यानंतर मेमरीचं ऑर्गनायझेशन आपण कशा प्रकारे करू शकतो, हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आधी आपण हे बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत मेन मेमरी म्हणजे काय, त्यानंतर स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरिया, त्यानंतर मेन मेमरी ऑर्गनायझेशन, मेन मेमरी कपॅसिटी आणि मेमरीचे काही टाइप्स म्हणजे रॅम, रॉम, पी रॉम आणि ईपी रॉम. हे सगळे टॉपिक्स आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. काय तर मग करायची ना आपण आजच्या सेशनला सुरुवात. पहिला टॉपिक आपण बघूया मेन मेमरी. तुम्हाला आधीचं सेशनही आठवत असेल ज्यात आपण प्रोसेसर म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याबद्दलची माहिती बघितली. आपण बघितलं की सीपीयूला डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी आणि इतर जे कंपोनंट्स असतात कम्प्युटरचे त्यांना कंट्रोल करण्यासाठी काही सर्किटरी असणं खूप गरजेचं असतं. पण हे सगळं असलं तरीही सीपीयूमध्ये एक गोष्ट मिसिंग असते आणि ती म्हणजे प्रोग्राम किंवा डेटा प्रोसेसिंग करताना लागणारा जो डेटा असतो तो डेटा स्टोअर करण्यासाठी सीपीयूमध्ये जागा नसते. त्यानंतर आपण हेही बघितलं होतं की सीपीयूमध्ये बरेचसे रजिस्टर्सही अवेलेबल असतात आणि हे रजिस्टर्स डेटा टेम्पररीली स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. रजिस्टर्सवर डेटा स्टोअर का करतात याचं कारण आपण बघितलं होतं, कारण जर रजिस्टरवर डेटा स्टोअर केलेला असेल तर त्या ठिकाणाहून ऍक्सेस करायला लागणारा जो वेळ असतो तो खूप कमी असतो. पण हे रजिस्टर्स जो डेटा स्टोअर करतात किंवा इन्स्ट्रक्शन ज्या एक्झिक्यूट करायच्या आहे त्या स्टोअर करतात, पण त्याची साईज खूप कमी असते, म्हणजे काही फ्यू बाइट्स एवढाच डेटा रजिस्टरमध्ये स्टोअर केला जाऊ शकतो. थोडक्यात म्हणजे रजिस्टर्स हे काही एक किंवा दोन इन्स्ट्रक्शन्स आणि त्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनसाठी लागणारा जो डेटा असतो फक्त तेवढंच स्टोअर करण्यासाठी कॅपेबल असतात. जर सीपीयू एखादा प्रोग्राम किंवा इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करते आहे आणि जी इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेली आहे सेकंडरी स्टोरेज एरियावर, तर त्या ठिकाणाहून ती इन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्राम फेच करणं आणि सीपीयूच्या रजिस्टर्सवर वन बाय वन लोड करणं हे खूप टाइम कन्झ्युमिंग असतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की सीपीयू हा आयडल असतो, म्हणजे एका इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन झालं की त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आणि त्याचा डेटा फेच केला जातो, तो सीपीयू रजिस्टरवर लोड केला जातो आणि त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होतं. तर हे फेचिंग आणि लोडिंग या दरम्यान सीपीयू हा आयडल असतो, सीपीयूला कोणतंही काम करता येत नाही. आणि हे का होतं, तर सीपीयूचा जो प्रोसेसिंग रेट असतो तो खूप जास्त असतो आणि सेकंडरी स्टोरेज एरियावरून सीपीयूच्या रजिस्टरवर डेटा ट्रान्सफर केला जातो त्याचा स्पीड खूप कमी असतो. तर हा स्लो आणि हाय अशा स्पीडचा मिसमॅच झाल्यामुळे सीपीयूला बऱ्याचशा वेळेस आयडल राहावं लागतं. याचं एक्झाम्पल म्हणजे सपोज सीपीयूचा रेट प्रोसेसिंग रेट जो असतो तो 5 नॅनोसेकंड पर बाईट एवढा असेल आणि जो डिस्क रीडर असतो तो डेटा रीड करतो त्याचा जो स्पीड असतो तो 5 मायक्रोसेकंड पर बाईट एवढा असतो. म्हणजे ज्यावेळेस डिस्क ही 1 byte ऑफ डेटा सीपीयूला ट्रान्सफर करत असेल तेवढ्या वेळात सीपीयू हा 1000 bytes ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा 1000 bytes एवढा डेटा प्रोसेस करतो. म्हणजे हा खूप मोठा मिसमॅच असतो सीपीयूच्या प्रोसेसिंग स्पीड मधला आणि डिस्क टू सीपीयू रजिस्टर मध्ये जो डेटा ट्रान्सफर केला जातो त्यामधला. आणि त्याचमुळे आपल्या सिस्टीमचा जो परफॉर्मन्स असतो, जो ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो तो कमी होतो. म्हणजे जरीही तुमचा सीपीयू हा फास्ट असेल, तुमचा प्रोसेसर जरीही फास्ट असला तरीही या स्पीडच्या मिसमॅचमुळे तुमच्या सिस्टीमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स हा स्लो होतो. जर आपल्याला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला गरज असते ती लार्ज स्टोरेज स्पेसची. लार्ज स्टोरेज स्पेस म्हणजे जो डेटा किंवा जो प्रोग्राम ज्यावर सीपीयू करंटली वर्क करणार आहे तो पूर्ण प्रोग्राम आणि डेटा ती स्टोरेज स्पेस स्टोअर करू शकेल एवढी लार्ज आपल्याला स्पेस लागणार आहे. तर सिस्टीमचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स कमी झालेला आहे म्हणजे या प्रॉब्लेम पासून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्टोरेज स्पेस तर जास्त लागणार आहेच. त्याचबरोबर डिस्क टू सीपीयू रजिस्टर्स यांमध्ये जो डेटा ट्रान्सफर केला जातो त्याला लागणारा स्पीडही आपल्याला कमी असला पाहिजे ज्यामुळे सिस्टीमचा परफॉर्मन्स वाढेल. तर या दोन कारणांमुळे आपण प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकतो. प्रत्येक कम्प्युटरमध्ये अशी एक स्टोरेज स्पेस असतेच आणि जिला म्हटलं जातं प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी किंवा फक्त मेमरी असंही आपण तिला म्हणू शकतो. आणि ही जी मेमरी असते ही टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. आणि ही जी टेम्पररी मेमरी असते ती बिल्ड केली जाते कम्प्युटर हार्डवेअरमध्ये. ज्यावेळेस सीपीयू कोणतीही इन्स्ट्रक्शन प्रोग्राम किंवा इतर काहीही परफॉर्म करत असतो कोणतीही टास्क परफॉर्म करतो त्यावेळेस लागणारा जो डेटा असतो तो स्टोअर केला जातो ह्या प्रायमरी मेमरीमध्ये. ही मेमरी बनलेली असते ती काही इंटिग्रेटेड सर्किट चिप पासून आणि ह्या एकतर मदरबोर्डवर फिट केलेल्या असतात किंवा काही स्मॉल सर्किट बोर्ड मदरबोर्डला अटॅच केलेले असतात. याच बिल्ट इन मेमरीमुळे सीपीयू कोणताही डेटा स्टोअर आणि रिट्राईव्ह करू शकतो कमीत कमी वेळात. म्हणजे तुम्हाला जर डेटा स्टोअर आणि रिट्राईव्ह करण्याचा स्पीड वाढवायचा असेल तर ह्या मेमरीचा यूज केला जातो. या मेमरीचा डेटा फेचिंगचा जो रेट असतो तो जवळपास 50 नॅनोसेकंड पर बाइट्स एवढा असतो. म्हणजेच हा जो रेट आहे डेटा फेचिंगचा मेन मेमरीचा डेटा फेचिंगचा जो रेट आहे हा 100 टाइम्स जास्त आहे हाय स्पीड सेकंडरी स्टोरेज म्हणजे जी डिस्क स्टोरेज आपण बघितली त्यापेक्षा मेन मेमरीचा फेचिंग रेट हा 100 टाइम्स जास्त असतो. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल मेन मेमरी म्हणजे काय. मेन मेमरी म्हणजेच आपण याला प्रायमरी मेमरी किंवा नुसतं मेमरी असंही म्हणू शकतो. आणि या मेमरीमध्ये फास्ट डेटा स्टोअर आणि रिट्राईव्ह करायचा असेल तर स्टोअर करण्यासाठी ह्याच मेमरीचा यूज केला जातो. ही जी मेमरी असते ती काही इंटिग्रेटेड सर्किट चिप्स यापासून बनलेली असते आणि ह्या ज्या चिप्स असतात त्या एकतर मदरबोर्डवर फिट केलेल्या असतात किंवा काही स्मॉल सर्किट बोर्ड्स हे मदरबोर्डला अटॅच केलेले असतात. तर मेमरी म्हणजे कम्प्युटरचा जो इंटरनल स्टोरेज एरिया असतो त्याला मेमरी असं म्हटलं जातं. मेमरी काय आयडेंटिफाय करते तर डेटा स्टोरेज. आपण आत्ताच बघितलं की मेमरी यालाच आपण फिजिकल मेमरी प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी असंही म्हणू शकतो. प्रत्येक कम्प्युटरमध्ये ही फिजिकल मेमरी अवेलेबल असते आणि कम्प्युटरमध्ये याला रेफर केलं जातं ते मेन मेमरी किंवा रॅम अशा टर्म्सने. तर ही मेन मेमरी काय असते. मेन मेमरी म्हणजे काही बॉक्सेसचा अॅरे असतो आणि ह्या अॅरेवर डेटा स्टोअर केला जातो. प्रत्येक जे बॉक्स असतो तो प्रत्येक एक बॉक्स एक सिंगल बाइट ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. म्हणजे जर एखाद्या कम्प्युटरची मेमरी ही 1 मेगाबाइट असेल तर तो कम्प्युटर 1 मिलियन बाइट्स एवढी इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. ज्याप्रमाणे ह्युमन्स हे त्यांच्या मेमरीवर डिपेंड असतात त्याचप्रमाणे कम्प्युटर्स हे टोटली त्यांच्या मेमरीवरच डिपेंड असतात. कम्प्युटरला त्यांच्या डेटा प्रोसेस आणि स्टोअर करण्यासाठी मेमरीची गरज पडते ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या मेमरीची गरज पडते. फक्त फरक एवढाच असतो की कम्प्युटरमध्ये जो डेटा स्टोअर केला जातो तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तो डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तो डिजिटल फॉर्मॅटमध्येच ऍक्सेस केला जातो. मेमरीलाच आपण डेटा स्टोरेजचं एक मिडियम आहे असंही म्हणू शकतो. आणि युजली ह्या मेमरीला रॅम असं म्हटलं जातं. जेव्हा आपण आपला कम्प्युटर ऑन करतो त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम ही मेमरीवर लोड केली जाते आणि यामुळे सिस्टीमचे जे काही फंक्शन्स असतात ते कम्प्युटर परफॉर्म करू शकतो किंवा हँडल करू शकतो आणि फंक्शन्स जसे माउस क्लिक किंवा कीबोर्ड स्ट्रोक जे होतात त्या सगळ्या इव्हेंट्स हँडल केल्या जातात, कारण त्या इन्स्ट्रक्शन्स किंवा त्या इव्हेंट्स या रॅम वर लोड केल्या जातात ज्यावेळेस आपण कम्प्युटर चालू करतो त्यावेळेस. किंवा आपण एखादं प्रोग्राम किंवा एखादं ऍप्लिकेशन ज्यावेळेस ओपन करतो तर तो जो इंटरफेस असतो आणि जे फंक्शन्स त्या ऍप्लिकेशन किंवा प्रोग्राम यूज करणार असेल तो प्रत्येक प्रोग्राम ऍप्लिकेशन आणि त्याचे फंक्शन्स हे सगळं रॅम वरच लोड केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ते ऍक्सेस करणं किंवा तो डेटा ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्यासाठी लागणारा जो टाइम असतो तो खूप कमी असतो. आपण बघितलं की रॅम ही खूप हाय स्पीड मेमरी आहे आणि रॅम ही हार्ड डिस्क स्पेसपेक्षा खूप वेगळी असते. जर तुम्हाला एखादा डेटा हार्ड डिस्क वरून ऍक्सेस करायचा असेल तर त्याला लागणारा टाइम आणि रॅम वरून ऍक्सेस करणारा डेटा ला लागणारा टाइम यांमध्ये खूप डिफरन्स असतो. हार्ड डिस्क वरून ऍक्सेस करताना लागतो तो टाइम हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू रॅम. तर थोडक्यात म्हणजे मेमरी हा कम्प्युटरचा खूप महत्वाचा एक पार्ट आहे आणि ज्याच्यावर डिपेंड राहूनच कम्प्युटर आणि जे अदर कम्प्युटर पार्ट्स आहे किंवा कम्पोनंट्स आहे ते त्यांचं फंक्शनिंग प्रॉपरली करू शकतात. त्याचप्रमाणे रॅम आणि मेमरी हे आपण सिनॉनिमसली यूज करू शकतो. तर मेन मेमरी म्हणजे काय हे या सगळ्या डिस्कशनवरून तुमच्या लक्षात आलं असेलच. मेन मेमरीवर डेटा कसा स्टोअर केला जातो हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी आपण दुसरा टॉपिक बघूया जो आहे स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. कम्प्युटर सिस्टीमचे जे स्टोरेज युनिट आहे त्यांना कॅटेगराईज केलं जातं या टाइप्समध्ये आणि हे टाइप्स म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी, ऍक्सेस टाइम, कॉस्ट पर बिट ऑफ स्टोरेज, वोलाटाईल आणि रॅन्डम ऍक्सेस. सगळ्यात पहिला टाइप आपण बघणार आहोत जो आहे स्टोरेज कॅपॅसिटी. स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला नावावरूनच लक्षात येत असेल की किती अमाऊंट ऑफ डेटा स्टोरेज युनिटमध्ये स्टोअर केला जातो त्यावरून स्टोरेज कॅपॅसिटी डिटरमाइन करता येते. सेकंडरी स्टोरेज युनिटची स्टोरेज कॅपॅसिटी ही प्रायमरी स्टोरेज युनिटपेक्षा जास्त असते. म्हणजे सेकंडरी स्टोरेजमध्ये आपण जास्त अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकतो ॲज कम्पेअर टू प्रायमरी स्टोरेज एरिया. त्यानंतर दुसरा टाईप आहे ऍक्सेस टाइम. आपल्याला एखादा डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तो डेटा स्टोरेज युनिटवर कुठे लोकेट आहे आणि तो रिट्राईव्ह करायला लागणारा टाइम किती आहे यावरून ऍक्सेस टाइम आपण डिटरमाइन करू शकतो. म्हणजे डेटा ऍक्सेस करताना त्याचं लोकेशन आणि तो रिट्राईव्ह करण्यासाठी लागणारा टाइम या दोघांसाठी जेवढा टाइम लागतो तो म्हणजे ऍक्सेस टाइम असतो. आणि आपल्याला फास्ट ऍक्सेस टाइमच कम्प्युटरसाठी पाहिजे असतो. आपण आत्ताच जे मेन मेमरीचं डिस्कशन बघितलं त्यात आपण बघितलं की प्रायमरी स्टोरेजवरून डेटा ऍक्सेस करण्यासाठी लागणारा टाइम हा सेकंडरी स्टोरेजपेक्षा कमी असतो. प्रायमरी स्टोरेज म्हणजे रॅम, तर रॅमवर जो डेटा आपण स्टोअर करतो तो ऍक्सेस करण्यासाठी कमी वेळ लागतो ऍज कम्पेअर टू सेकंडरी स्टोरेज. तिसरा टाइप आहे कॉस्ट पर बीट ऑफ स्टोरेज. कॉस्ट पर बीट स्टोरेज म्हणजे स्टोरेज युनिटची जी डेटा स्टोअर करण्याची कपॅसिटी असते त्याची कॉस्ट किती आहे हेच म्हणजे कॉस्ट पर बीट ऑफ स्टोरेज. सेकंडरी स्टोरेज युनिटची कॉस्ट ही प्रायमरी स्टोरेज युनिटपेक्षा कमी असते. त्यानंतर चौथा टाईप आहे वोलाटाईल. वोलाटाईल आपण बघितलं की रॅम ही वोलाटाईल मेमरी आहे. म्हणजे ज्यावेळेस पॉवर ऑफ होते किंवा सिस्टीम तुमची ऑफ झाली की तो डेटा तुम्ही ऍक्सेस करू नाही शकत, तो डेटा लॉस होतो, तर त्याला म्हटलं जातं वोलाटाईल स्टोरेज. काही इंटरप्टमुळे किंवा पॉवर टर्न ऑफ झाल्यामुळे तो डेटा आपण ऍक्सेस करू शकत नाही. त्याउलट नॉन वोलाटाईल स्टोरेज असतं. म्हणजे पॉवर टर्न ऑफ झाली किंवा एखाद्या इंटरप्टमुळे तुमची सिस्टीम बंद पडली तरीही तो डेटा तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याचमुळे आपल्याला नॉन वोलाटाईल स्टोरेज हे डिझायरेबल असतं. आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा सिस्टीम्समध्ये प्रायमरी युनिट ही वोलाटाईल मेमरी असते आणि सेकंडरी युनिट ही नॉन वोलाटाईल मेमरी असते. तर हा चौथा टाईप तो म्हणजे वोलाटाईल. त्यानंतर पाचवा टाईप जो आहे तो म्हणजे रॅन्डम ऍक्सेस. रॅन्डम ऍक्सेस म्हणजे डेटाला ऍक्सेस करण्यासाठी लागणारा टाईम हा इंडिपेंडेंट असतो की डेटा कुठे स्टोअर केलेला आहे, म्हणजे डेटाचं लोकेशन काय आहे. म्हणजेच एखादा डेटा जो स्टोरेज युनिटवर स्टोअर केलेला आहे तो ऍक्सेस करण्यासाठी लागणारा टाइम हा डेटाच्या लोकेशनवर डिपेंड नसतो. रॅमवरून जी मेमरी जो डेटा आपण ऍक्सेस करतो मग त्याचं लोकेशन कोणतंही असलं तरी डेटा ऍक्सेस करण्यासाठी लागणारा जो टाइम असतो तो कमी असतो ऍज कम्पेअर टू अदर लोकेशन्स. म्हणजे बऱ्याचशा कम्प्युटर सिस्टीममध्ये प्रायमरी स्टोरेज युनिट त्याला रॅन्डम ऍक्सेस प्रॉपर्टी असते आणि सेकंडरी स्टोरेज युनिटला शुडो रॅन्डम ऍक्सेस किंवा सिक्वेन्शियल ऍक्सेस अशी प्रॉपर्टी असते. तर हे आपण बघितलं स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. म्हणजे स्टोरेज युनिट जे असतं त्याला ह्या पाच टाईप्समध्ये कॅटेगराईज केलं जातं. ते टाईप्स म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी, ऍक्सेस टाईम, कॉस्ट पर बीट ऑफ स्टोरेज, वोलाटाईल आणि रॅन्डम ऍक्सेस. तर आतापर्यंत आपण मेन मेमरी आणि स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरिया याबद्दलची माहिती बघितली आणि जी तुम्हाला सगळ्यांना कळली असेलच हो ना. तर आपण परत एकदा रिवाइज करूया की मेन मेमरी म्हणजे काय आणि हे जे क्रायटेरियाज होते ते कोणते होते. मेन मेमरी किंवा मेमरी म्हणजे आपण बघितलं की कम्प्युटरचा जो इंटरनल स्टोरेज एरिया असतो त्याला मेमरी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मेमरीला मेन मेमरी, फिजिकल मेमरी, प्रायमरी मेमरी किंवा नुसतं मेमरी अशा टर्म्सनेही रेफर केलं जातं. किंवा ह्याच मेमरीला रॅम म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस मेमरी असंही म्हणतात. तर ही मेमरी म्हणजे काही अॅरे ऑफ बॉक्सेस असतो. म्हणजे काही बॉक्सेसचा अॅरे असतो ज्यावर आपण डेटा स्टोअर करू शकतो आणि या प्रत्येक बॉक्सवर आपण 1 byte ऑफ डेटा किंवा 1 byte ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण हेही बघितलं की रॅम वरून किंवा ह्या ज्या प्रायमरी ही जी प्रायमरी मेमरी असते यावरून डेटाला ऍक्सेस करण्यासाठी लागणारा टाइम हा खूप कमी असतो. आपण सुरुवातीलाच बघितलं की जर सीपीयू एखादी इन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करत असेल जो स्टोअर केलेला आहे सेकंडरी डिस्कवर किंवा सेकंडरी युनिटवर तर त्या ठिकाणाहून तो डेटा फेच करायचा आणि सीपीयू रजिस्टर्सवर लोड करायचा यासाठी लागणारा टाइम हा खूप जास्त असतो. त्याऐवजी जर आपण रॅम या मेमरीचा यूज केला आणि त्या इन्स्ट्रक्शन्स आणि त्यांच्या एक्झिक्युशनसाठी लागणारा डेटा जर रॅमवर आपण लोड करून ठेवला तर सीपीयूला त्या इन्स्ट्रक्शन्स ते प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा टाइम हा कमी असेल आणि ज्यामुळे आपल्या सिस्टीमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स इन्क्रीज होऊ शकतो. त्यानंतर आपण स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरियाज बघितले. त्यात आपण स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे काय हे बघितलं. त्या स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे स्टोरेज युनिट किती बाइट्स ऑफ डेटा किंवा किती अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकतो यावर डिपेंड असतं. त्यानंतर ऍक्सेस टाइम हा पण डिपेंड असतो तो इन्स्ट्रक्शन किंवा डेटा कुठे लोकेट केलेला आहे आणि तो ऍक्सेस किंवा रिट्राईव्ह करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे ऍक्सेस टाइम असतो. वोलाटाईल आणि नॉन वोलाटाईल म्हणजे काय हेही आपण बघितलं. एकदा का पॉवर टर्न ऑफ झाली की तुम्ही तो डेटा ऍक्सेस करू शकत नाही म्हणजे वोलाटाईल आणि पॉवर टर्न ऑफ किंवा इंटरप्ट येऊन सिस्टीम बंद पडली तरीही तुम्ही ती इन्फॉर्मेशन परत ऍक्सेस करू शकता हे म्हणजे नॉन वोलाटाईल. त्यानंतर रॅन्डम ऍक्सेसही आपण बघितलं. म्हणजे मेमरी लोकेशन कोणतंही असलं तरीही तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी लागणारा टाइम हा त्या लोकेशनवर डिपेंड नसतो म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस. तर आता तुम्हाला हे दोन्ही टॉपिक्स क्लिअर झाले असतीलच. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या टॉपिककडे, तो म्हणजे मेन मेमरी ऑर्गनायझेशन. स्लाइड नंबर 4 वर तुम्हाला मेमरी ऑर्गनायझेशनची डायग्राम दिलेली आहे. ही जी प्रायमरी मेमरी असते किंवा प्रायमरी मेमरी असते कम्प्युटरची ती काही स्मॉल स्टोरेज एरियापासून बनलेली असते. आणि या स्मॉल एरियाजला आपण म्हणू शकतो लोकेशन्स किंवा सेल्स. आणि हा प्रत्येक लोकेशन फिक्स नंबर ऑफ बिट्स इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. आणि ही जी फिक्स नंबर इन्फॉर्मेशन किंवा फिक्स नंबर ऑफ बिट्स स्टोअर केले जातात त्याला म्हटलं जातं वर्ड लेंथ. आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो आहे की मेमरी जी आहे तिला एन वर्ड्स मध्ये डिवाइड केलेला आहे. आणि या प्रत्येक लोकेशनला एक युनिक नंबर असाइन केलेला आहे. आणि हा जो नंबर असतो तो त्या लोकेशनचा ऍड्रेस असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की हा ऍड्रेस आपण ते लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतो. या प्रत्येक लोकेशनवर डेटा असतो, डेटा किंवा इन्स्ट्रक्शन्स स्टोअर केलेले असतात. आणि तुम्ही या लोकेशनवर काहीही स्टोअर करू शकता, म्हणजे तो डेटा असेल, प्रोग्राम असेल, इन्स्ट्रक्शन असेल, कोणत्याही फॉर्म मधला डेटा तुम्ही या लोकेशन्सवर स्टोअर करू शकता. तरीही त्याचा ऍड्रेस जो असतो तो सेमच राहणार आहे. म्हणजे जर तुमचा कंटेंट बदलला तर ऍड्रेस बदलतो असं नाही, ऍड्रेस सेम असतो. पण तुम्ही डेटा कोणत्याही फॉर्म मध्ये स्टोअर करू शकता. हे जे ऍड्रेसेस असतात त्यातला जो पहिला ऍड्रेस असतो तो स्टार्ट केला जातो झिरो पासून. आणि सगळ्यात शेवटचा जो ऍड्रेस असतो तो त्या मेमरी मध्ये किती नंबर ऑफ वर्ड्स स्टोअर केलेले आहेत ते वर्ड्स मायनस वन एवढा त्याचा हे म्हणजे त्याचा शेवटचा ऍड्रेस असतो. तर त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता आहे की स्टार्टिंग किंवा जो पहिला ऍड्रेस आहे तो झिरोने स्टार्ट झालेला आहे आणि शेवटचा ऍड्रेस एन मायनस वन हा आहे. म्हणजे आपण असं जर म्हटलं, एक्झाम्पल बघायचं झालं, सपोज मेमरी मध्ये 1024 लोकेशन्स आहे तर त्याचा ऍड्रेसची रेंज कशी येईल, तर फर्स्ट ऍड्रेस असेल झिरो आणि सगळ्यात शेवटचा ऍड्रेस असेल 1023. कारण आपण बघितलं की शेवटचा ऍड्रेस हा किती नंबर ऑफ वर्ड्स मेमरीमध्ये स्टोअर आहे त्याला मायनस वन करायचं. त्यामुळे जर तुमची मेमरी 1024 लोकेशन्स एवढी असेल तर तुमचा शेवटचा ऍड्रेस हा 1024 मायनस वन म्हणजेच 1023 हा असेल. तर यावरून तुम्हाला मेन मेमरीचं ऑर्गनायझेशन कसं असतं, म्हणजे मेन मेमरी कशा प्रकारे डेटा स्टोअर करते हे लक्षात आलं असेलच. आपण बघितलं की मेन मेमरीला काही स्मॉल एरियामध्ये डिवाइड केलं जातं, ज्याला आपण लोकेशन्स किंवा सेल्स असं म्हणतो. आणि ही प्रत्येक सेल हा प्रत्येक लोकेशन काही फिक्स नंबर ऑफ बिट स्टोअर करत असतात. त्याचप्रमाणे या प्रत्येक लोकेशनला युनिक ऍड्रेस नंबर्स असतात. त्यातला फर्स्ट ऍड्रेस हा स्टार्ट होतो झिरोने आणि लास्ट ऍड्रेस हा ती मेमरी किती नंबर ऑफ वर्ड्स स्टोअर करते त्याला मायनस वन करायचं, म्हणजेच तेवढा नंबर ऑफ तो म्हणजे त्याचा लास्ट ऍड्रेस असतो. तर अशा प्रकारे प्रत्येक लोकेशनवर प्रत्येक सेलमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की त्या सेलमध्ये किंवा लोकेशनमध्ये कोणत्याही फॉर्मचा डेटा तुम्ही स्टोअर केला तुमचा जो ऍड्रेस असतो तो चेंज होत नाही. तर मित्रांनो, आता आपण बघूया आपण काय काय बघितलं होतं. सगळ्यात आधी आपण मेमरी म्हणजे काय याबद्दलची माहिती जाणून घेतली. कम्प्युटर मेमरी आणि ह्युमन मेमरी यांमध्ये कशी अॅनॉलॉजी आहे हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण स्टोरेज इव्हॅल्युएशन क्रायटेरिया याबद्दलचीही माहिती बघितली. म्हणजे कम्प्युटर सिस्टीमचं जे स्टोरेज युनिट असतं त्याला कॅटेगराईज केलं जातं. आणि त्या कॅटेगरीज आपण बघितल्या होत्या, त्या म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी, ऍक्सेस टाइम, कॉस्ट पर बीट ऑफ स्टोरेज, वोलाटाईल आणि रॅन्डम ऍक्सेस. आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या कॅटेगरीजची माहिती आठवत असेलच, हो ना. त्यानंतर आपण मेन मेमरीचं ऑर्गनायझेशन कसं असतं याबद्दलचीही माहिती बघितली होती. यावरून तुम्हाला मेमरी म्हणजे काय आणि त्याचं ऑर्गनायझेशन कसं असतं हे लक्षात आलं असेल. हा जो डेटा असतो तो आपण रिमूव्ह करू शकत नाही. आपण तो फक्त रीड करू शकतो, पण आपल्याला जर त्याचा कंटेंट चेंज करायचा असेल तर त्याच लोकेशनवर किंवा त्याच ऍड्रेसवर आपल्याला नवीन डेटा राईट करावा लागतो. त्यामुळे आधीचा जो डेटा असतो तो निघून जातो आणि आपण जो नवीन डेटा टाईप करतो तो त्या लोकेशनवर स्टोअर केला जातो. आणि त्यामुळेच डेटा एंट्रिंगचं जे ऑपरेशन आहे ते डिस्ट्रक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं, कारण आधीचा कंटेंट डिलीट होऊन नवीन कंटेंट त्या जागी सेव्ह होतो. आणि रिट्रायव्हिंग डेटाचं जे ऑपरेशन आहे ते नॉन डिस्ट्रक्टिव्ह आहे, कारण रिट्रायव्हिंग म्हणजे आपण तो डेटा फक्त ऍक्सेस करत असतो, त्यावेळेस आपण कोणतंही राईट ऑपरेशन परफॉर्म करत नाही. त्याचमुळे रिट्रायव्हिंग डेटा हे नॉन डिस्ट्रक्टिव्ह आहे. जो डेटा आपण स्टोरेज लोकेशनवर एंटर करत असतो त्याला म्हटलं जातं मेमरी राईट ऑपरेशन, आणि रिट्राईव्ह करतो डेटा त्याला म्हटलं जातं मेमरी रीड ऑपरेशन. तर या रीड आणि राईट ऑपरेशन मध्ये रीड हे नॉन डिस्ट्रक्टिव्ह ऑपरेशन आहे आणि राईट हे डिस्ट्रक्टिव्ह ऑपरेशन आहे. जो डेटा किंवा इन्फॉर्मेशन असते ती मेमरी मधून किंवा मेमरी कडे मूव होते ती काही बंचेस मध्ये, म्हणजे वर्ड लेंथचे बंचेस असतात आणि हे बंचेस मेमरीकडे किंवा मेमरी कडून मूव होत असतात. आणि जरीही इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचा वापर होत असला तरीही जे स्मॉलर मशीन्स आहे त्यांची वर्ड लेंथ कमी असते आणि त्यांचे ऑपरेशन्सही स्लो परफॉर्म होत असतात, पण त्याउलट जे लार्ज मशीन्स असतात त्यांची वर्ड लेंथही मोठी असते आणि ऑपरेशन परफॉर्म करण्याचा रेटही जास्त असतो. आणि हे सिमिलर आहे अशा गोष्टीशी की एक युजर आहे आणि त्या युजरला एक स्मॉल मशीन ज्याची वर्ड लेंथही स्मॉल आहे आणि तो जो डेटा मूव करणार आहे तोही कमी आहे अशी असाइन केलेली आहे, आणि दुसऱ्या युजरला जी मशीन असाइन केलेली आहे ती म्हणजे लार्ज मशीन आहे जिची वर्ड लेंथही लार्ज आहे आणि जो डेटा मूव करायचा आहे तोही जास्त आहे. तर हे सिमिलर असतं. म्हणजे या केसमध्ये दोन्ही युजर्स डेटाची मूवमेंट करत आहेत, पण तरीही ज्या युजरला स्मॉल मशीन असाइन केलेला आहे त्याची डेटाची मूवमेंट ही स्लो असणार आहे लार्ज मशीनवाल्या युजरपेक्षा. तर आपण हे बघितलं की जास्त नंबर ऑफ बिट्सची आपल्याला गरज का भासते याबद्दलची माहिती. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया, तो म्हणजे फिक्स्ड अँड व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरी. काही कम्प्युटर्सची जी मेन मेमरी असते तिला अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की ती मेमरी काही फिक्स नंबर ऑफ कॅरेक्टर्स स्टोअर करू शकेल. म्हणजे मेमरीचे जे ऍड्रेस लोकेशन्स आहे त्या प्रत्येक लोकेशनवर स्टोअर होणारा डेटा हा इक्वल साईजचाच असेल. अशा प्रकारे काही कम्प्युटर्सची मेमरी डिझाईन केलेली असते आणि अशा कम्प्युटर्सला म्हटलं जातं वर्ड ऍड्रेसेबल, आणि या अप्रोचला म्हटलं जातं फिक्स वर्ड लेंथ मेमरी अप्रोच. म्हणजे कोणताही डेटा जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर जी मेमरी अलोकेट होते ती वर्ड लेंथला मल्टिपल असते. आपण असं एक एक्झाम्पल बघूया. एखादा वर्ड ऍड्रेसेबल कम्प्युटर आहे आणि ज्याची फिक्स्ड वर्ड लेंथ आहे 4 bytes, म्हणजे तो कम्प्युटर 4 characters स्टोअर करू शकेल. तर या केसमध्ये जर आपल्याला वर्ड स्टोअर करायचा आहे कॅट, तर कॅट हा वर्ड स्टोअर करण्यासाठी आपल्याला 4 bytes लागतील. आणि जर तुमचा दुसरा वर्ड असेल बॉम्बे तर तो वर्ड स्टोअर करायला तुम्हाला 8 bytes एवढी मेमरी अलोकेट केली जाते. म्हणजे जे 3 bytes उरतात ते अनयुज असतात. अशा प्रकारे वर्ड ऍड्रेसेबल कम्प्युटर मध्ये फिक्स लेंथची मेमरीज यूज केली जाते कोणताही डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी. त्याचप्रकारे बऱ्याचशा कम्प्युटर्समध्ये मेन मेमरी ही प्रत्येक लोकेशनवर एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर केला जाईल अशा पद्धतीने देखील डिझाईन केली जाते. आणि अशा पद्धतीने डिझाईन केलेल्या कम्प्युटर्सला कॅरेक्टर ऍड्रेसेबल असं म्हटलं जातं, आणि त्या अप्रोचला व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरी अप्रोच असं म्हणतात. तर आपण वरती जे एक्झाम्पल बघितलं फिक्स्ड वर्ड लेंथ मेमरीचं, तेच एक्झाम्पल आपण इथेही कंटिन्यू करूया. तर कॅट हा वर्ड स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरीमध्ये 3 bytes लागतील आणि बॉम्बे हा वर्ड स्टोअर करण्यासाठी 6 bytes लागतील. तर अशा प्रकारे हे जे व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरी असते यात मेमरी ही खूप इफिशियंटली यूज केली जाते, मेमरीचं वेस्टेज होत नाही. ह्या ज्या दोन्ही मेमरीज आहेत या मेमरीजला त्यांचे स्वतःचे मेरिट्स आणि डीमेरिट्सही आहेत. फिक्स वर्ड लेंथ अप्रोच जो आहे तो काही लार्ज सायंटिफिक कम्प्युटर्समध्येच वापरला जातो, म्हणजे ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स खूप फास्ट परफॉर्म करायचे असतील त्या ठिकाणी या मेमरीचा यूज केला जातो. पण जो व्हेरिएबल वर्ड लेंथ अप्रोच आहे हा अप्रोच काही स्मॉल बिझनेस कम्प्युटर्समध्ये वापरला जातो, ज्यामुळे मेमरीचं किंवा स्टोरेज जी स्पेस आहे तिचा ऑप्टिमाइज यूज केला जातो. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. फिक्स वर्ड लेंथ मेमरी जी मशीन आहे तिची वर्ड साइज आहे 8 characters आणि या मेमरीमध्ये तुम्ही जो डेटा स्टोअर करणार आहात तो डेटा जर 8 characters पेक्षा कमी असेल किंवा 5 characters पेक्षाही कमी असेल तर त्या मेमरीची अर्धी मेमरी ही अनयूज राहते. पण ही कंडिशन किंवा ही केस व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरी जी आहे त्यात होत नाही, कारण प्रत्येक कॅरेक्टर हा स्टोरेज सेलमध्ये स्टोअर केला जातो. पण जे वर्ड ऍड्रेसेबल कम्प्युटर आहेत ते कॅल्क्युलेशन अगदी फास्ट परफॉर्म करू शकतात, कारण कोणताही डेटा कोणताही म्हणजे 2 data वर्ड्स ऍड करण्यासाठी त्यांना सिंगल ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. पण जर तुम्ही फिक्स लेंथ वर्ड यूज करत असाल, फिक्स लेंथ मेमरीमध्ये जर तुम्ही तुमच्याकडे 8 characters आहे आणि तुम्हाला 2 8-digit नंबरची ऍडिशन करायची आहे तर हे ऑपरेशन परफॉर्म करायला तुम्हाला ती ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला 8 steps रिक्वायर्ड असतात. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 6 and 7 वर. तर यावरून तुम्हाला फिक्स वर्ड लेंथ आणि व्हेरिएबल वर्ड लेंथ मेमरी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. फिक्स वर्ड लेंथ म्हणजे फिक्स नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण त्यात स्टोअर करू शकतो. जर तुमची वर्ड लेंथ 4 bytes असेल तर तुम्ही 4 characters स्टोअर करू शकता, जर 8 bytes असेल तर 8 characters स्टोअर करू शकता. पण व्हेरिएबल वर्ड लेंथ मध्ये एका ऍड्रेस लोकेशनवर किंवा स्टोरेज सेलवर तुम्ही 1 character स्टोअर करू शकता, ज्यामुळे मेमरीचा ऑप्टिमाइज यूज केला जातो. यानंतर आपण बघणार आहोत मेन मेमरी कॅपॅसिटी. लार्ज कम्प्युटर्सची जी मेमरीची कॅपॅसिटी असते ती स्मॉल कम्प्युटर्स पेक्षा नक्कीच जास्त असते. आणि ही कॅपॅसिटी कशावरून डिटरमाइन केली जाते तर ते म्हणजे किती नंबर ऑफ बाइट्स कम्प्युटर सिस्टीम स्टोअर करू शकतो यावरून. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की जी कपॅसिटी असते ती कशामध्ये मोजली जाते? ती मोजली जाते किलोबाइट्स, मेगाबाइट्स किंवा गिगाबाइट्स मध्ये. किलोबाइट्स म्हणजे 2 to 10 bytes ऑफ स्टोरेज, त्यानंतर मेगाबाइट्स म्हणजे 2 to 20 bytes ऑफ स्टोरेज आणि गिगाबाइट्स म्हणजे 2 to 30 bytes ऑफ स्टोरेज. अशा प्रकारे मेमरीची कपॅसिटी सांगितली जाते. आपण 1 kilobyte 1 kilobyte 10^3 bytes असंही म्हणू शकतो, त्यानंतर 1 megabyte म्हणजे 10^6 bytes आणि 1 gigabyte म्हणजे 10^9 bytes असं म्हटलं जातं. हे किलोबाइट्स, मेगाबाइट्स आणि गिगाबाइट्स हे जे प्रिफिक्स आहेत म्हणजेच किलो, मेगा आणि गिगा हे कुठून आले आहेत? तर किलो म्हणजे थाउजंड, मेगा म्हणजे मिलियन आणि गिगा म्हणजे बिलियन. यावरून किलो, मेगा आणि गिगा असे प्रिफिक्सेस वापरले जातात. मेमरीची कपॅसिटी ही किती नंबर ऑफ वर्ड्स स्टोअर करू शकते यावरूनही सांगितली जाते. पण जर तुम्ही किती नंबर ऑफ वर्ड्स ती मेमरी स्टोअर करणार आहे त्यावरून कपॅसिटी सांगणार असाल, तर त्यावेळेस तुम्हाला हे सांगणंही गरजेचं आहे की त्या वर्डची साईज ही बिट्स आणि बिट्स किंवा बाइट्स मध्ये किती आहे, ज्यावरून मेमरीची ऍक्च्युअल कपॅसिटी किती आहे हे कळण्यास मदत होते. त्यामुळेच मेमरीची कपॅसिटी वर्ड मध्ये स्पेसिफाय करण्यासाठी तुम्हाला हे सांगणं गरजेचं असतं की किती नंबर ऑफ बिट्स पर वर्ड ही मेमरी स्टोअर करणार आहे आणि असे किती नंबर ऑफ वर्ड्स त्या मेमरीमध्ये असणार आहेत. त्यानंतर तुम्ही मेमरीची कपॅसिटी ही वर्ड मध्ये स्पेसिफाय करू शकता. याचं एक्झाम्पल म्हणजे जर तुमची मेमरी ही 4096 लोकेशन्सची आहे आणि प्रत्येक लोकेशन हा 16 बिट डेटा स्टोअर करणार आहे, तर तुमची मेमरीची कपॅसिटी असेल 16 बिट 4096 वर्ड मेमरी किंवा 4K 16 बिट मेमरी. तर यावरून तुम्हाला मेमरीची कपॅसिटी म्हणजे काय हे कळलं असेल. आणि त्याचप्रमाणे आपण मेमरीची कपॅसिटी कोणत्या टर्म्स मध्ये स्पेसिफाय करतो हेही लक्षात आलं असेलच, हो ना? तर सांगा बरं, आपण मेमरीची कपॅसिटी कशी स्पेसिफाय करतो? अगदी बरोबर, आपण ती किलोबाइट्स, मेगाबाइट्स किंवा गिगाबाइट्स अशी स्पेसिफाय करतो, किंवा काही केसमध्ये आपण ती वर्डने देखील सांगू शकतो. पण जर तुम्ही वर्डमध्ये मेन मेमरीची कपॅसिटी सांगणार असाल, तर त्यावेळेस तुम्हाला किती बिट्स त्या वर्डमध्ये स्टोअर केलेले आहेत आणि असे किती नंबर ऑफ वर्ड्स त्या मेमरीमध्ये आहेत हे सांगणंही गरजेचं असतं. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, ते म्हणजे टाइप्स ऑफ मेमरी, ज्या आहेत रॅम, रॉम, पी रॉम आणि ईपी रॉम. सगळ्यात पहिला टाइप आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, म्हणजेच रॅम. ज्यावेळेस आपण मेमरी बद्दल बोलत असतो तर ती मेमरी म्हणजे वोलाटाईल रॅम मेमरी. ही मेमरी काही इंटिग्रेटेड सर्किट चिप्स पासून तयार केलेली असते आणि ह्या चिप्स एकतर मदरबोर्डवर फिट केलेल्या असतात किंवा काही स्मॉल सर्किट्स असतात जे मदरबोर्डला अटॅच केलेले असतात. कम्प्युटरचा जो मदरबोर्ड असतो तो अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की ज्यामुळे आपण आपल्या मेमरीची कपॅसिटी वाढवू शकतो. म्हणजे आपण काही मेमरीच्या चिप्स ऍड केल्या की आपली मेमरीची साईज वाढू शकते. जर आपल्या कम्प्युटरची मेमरी ही कमी असेल आणि आपण डिसाइड केलं की ती मेमरी वाढवायची आहे, तर त्यावेळेस काही मेमरी चिप्स आपण मदरबोर्डवर जे एम्प्टी मेमरी स्लॉट्स असतात त्यामध्ये फिट करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्या मेमरीची साईज वाढू शकते. याचा यूज शक्यतो सर्व्हिस इंजिनियर्स करत असतात. ज्या ऍडिशनल रॅम चिप्स मदरबोर्डवर फिट केल्या जातात त्याला म्हटलं जातं सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूल्स. त्याचप्रमाणे आपण हेही बघितलं होतं की रॅम ही वोलाटाईल मेमरी आहे. म्हणजे जर तुमचा कम्प्युटर स्विच ऑफ झाला, काही इंटरप्ट आला, तर तो डेटा तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही. तर रॅम ही वोलाटाईल मेमरी आहे. हे झालं रॅम बद्दल. पुढची मेमरी आहे रीड ओनली मेमरी. स्पेशल टाईपचा जो रॅम असतो म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस मेमरी जी असते तिला रीड ओनली मेमरी असं म्हटलं जातं. आणि रॉम ही नॉन वोलाटाईल मेमरी आहे. तर आतापर्यंत तुम्हाला वोलाटाईल आणि नॉन वोलाटाईल म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. नॉन वोलाटाईल म्हणजे या मेमरीवर जो डेटा स्टोअर केला जातो तो परमनंट असतो आणि जो युजुअल जे प्रोग्राम्स असतात ते तो डेटा चेंज करू शकत नाहीत. इनफॅक्ट ही जी परमनंट मेमरी आहे तर ह्या डेटा जो स्टोअर केला जातो त्याला म्हटलं जातं बर्निंग इन द डेटा. कारण या मेमरी मधला डेटा हा स्टोअर करण्याच्या वेळेस फ्यूज लिंक्स वापरल्या जातात. म्हणजे ज्यावेळेस या फ्यूज लिंक बर्न होतात त्यावेळेस तो डेटा परमनंटली स्टोअर होतो. रॉमवर स्टोअर केलेला डेटा हा फक्त रीड केला जातो, आपण त्यात कोणतेही चेंजेस करू शकत नाही. आणि ह्याच कारणामुळे या मेमरीचं नाव आहे रीड ओनली मेमरी. आणि जसं आपण म्हटलं रॉम ही नॉन होलाटाईल मेमरी आहे, त्यामुळे डेटा जो स्टोअर केला जातो तो पॉवर स्विच ऑफ झाली किंवा काही इंटरप्ट जरी आला तरी आपण तो ऍक्सेस करू शकतो. रॉमलाच फील्ड स्टोअर्स, परमनंट स्टोअर्स किंवा डेड स्टोअर्स असं म्हटलं जातं. रॉम ही मेमरी मेनली अशा वेळेस यूज केली जाते की ज्यावेळेस ते प्रोग्राम्स किंवा तो डेटा आपल्याला चेंज करण्याची गरज पडत नाही आणि तो डेटा आपण फ्रिक्वेंटली यूज करणार असू त्यावेळेस रॉमचा यूज केला जातो. बरेचसे कम्प्युटर्सचे जे ऑपरेशन्स असतात ते वायर्ड इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचा वापर करून परफॉर्म केले जातात. पण जे हायर लेवलचे आणि आपल्याला फ्रिक्वेंटली ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील जे कॉम्प्लिकेटेड असतील त्यावेळेस काही कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रॉनिक सर्किट्स इम्प्लिमेंट कराव्या लागतात. पण ह्या सर्किट्स इम्प्लिमेंट करण्यापेक्षा ते ऑपरेशन्स काही स्पेशल प्रोग्राम्स लिहून परफॉर्म केले जाऊ शकतात. आणि या प्रोग्राम्सला म्हटलं जातं मायक्रो प्रोग्राम्स, कारण हे लो लेवल मशीन फंक्शन्स परफॉर्म करतात आणि काही ऍडिशनल हार्डवेअरही प्रोव्हाइड करत असतात. रॉमचा यूज हा मॅन्युफॅक्चरर्स करत असतात काही मायक्रो प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी. जे प्रोग्राम्स युजरने मॉडिफाय करू नयेत यासाठी ते रॉमवर स्टोअर केले जातात. आणि मायक्रो प्रोग्रामचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जो मायक्रो प्रोग्राम म्हणजे काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या कम्प्युटरला यूज करण्यासाठी रेडी करतात पॉवर ऑन केल्यानंतर, त्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्याला मायक्रो प्रोग्राम म्हटलं जातं. या मायक्रो प्रोग्रामचं नाव आहे सिस्टीम बूट प्रोग्राम. कारण ह्या प्रोग्राममध्ये काही स्टार्टअप इन्स्ट्रक्शन्स आहेत की तो प्रोग्राम चेक करतो कम्प्युटर सिस्टीमचे जे हार्डवेअर्स आहेत जसे मेमरी आणि आयओ हे त्यांचं फंक्शनिंग प्रॉपरली करता आहेत की नाही हे चेक करण्यासाठी मायक्रो प्रोग्रामचा यूज होतो. त्याचप्रमाणे जी ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याचा कोअर पार्ट हा वोलाटाईल रॅमवर लोड केला जातो. त्यामुळे जी इनिशियल आपल्याला डिस्प्ले स्क्रीन येतो त्यासाठी वापरले जातात हे प्रोग्राम्स. तर अशा प्रकारे रॉम ही रीड ओनली मेमरी आहे. जे प्रोग्राम्स आपल्याला चेंज करायचे नाही आहेत पण फ्रिक्वेंटली यूज करायचे आहेत ते रॉमवर स्टोअर केलेले असतात. आणि मॅन्युफॅक्चरर्स पीसी ऑन करण्याचा जो मायक्रो प्रोग्राम आहे म्हणजेच सिस्टीम बूट प्रोग्राम ते रॉमवर स्टोअर करतात. पुढची मेमरी आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी म्हणजेच पी रॉम. ही जी प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी आहे हिचे दोन टाइप्स असतात, मॅन्युफॅक्चरर प्रोग्राम्ड आणि युजर प्रोग्राम्ड. मॅन्युफॅक्चरर प्रोग्राम रॉम ही जी मेमरी आहे यात मॅन्युफॅक्चरर जे असतात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचे ते स्वतः डेटा बर्न करतात. याचं एक्झाम्पल म्हणजे सिस्टीम बूट प्रोग्राम परमनंटली रॉम चिपवर जी मदरबोर्डवर लोकेट केलेली असते त्यावर लोड करतात. त्याचप्रमाणे प्रिंटर मॅन्युफॅक्चरर जे असतात ते प्रिंटर कंट्रोलर सॉफ्टवेअर हे रॉम चिपवर जी मदरबोर्डवर लोकेट केलेली असते त्यावर लोड करतात. मॅन्युफॅक्चरर प्रोग्राम रॉम्स हे अशा केसेसमध्ये वापरले जातात जिथे प्रोग्राम रॉम्स हे मोठ्या प्रमाणात गरजेचे असतात त्या ठिकाणी. मॅन्युफॅक्चरर प्रोग्राम रॉम चिप या सप्लाय केल्या जातात जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याकडून. आणि कोणताही युजर तो प्रोग्राम किंवा जो डेटा रॉम चिपवर स्टोअर केलेला आहे त्याला मॉडिफाय करू शकत नाही. पण त्या उलट जे युजर प्रोग्राम रॉम्स आहेत त्यामध्ये युजर स्वतः लोड आणि स्टोअर करू शकतात प्रोग्राम्स जे रीड ओनली असतील. म्हणजेच युजरला हे पॉसिबल असतं की ते त्यांची सिस्टीम कस्टमाइज करू शकतात. म्हणजे जे प्रोग्राम्स असतात त्या प्रोग्राम्सला युजर्स स्वतः काही मायक्रो प्रोग्राम्समध्ये कन्वर्ट करू शकतात आणि मग ते प्रोग्राम्स युजर प्रोग्राम रॉम चिप वर स्टोअर केले जातात. आणि ह्या ज्या रॉम हे जे रॉम असतात त्याला म्हटलं जातं प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, कारण यात युजर स्वतः प्रोग्राम करत असतो म्हणूनच त्याला प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं म्हणतात. आणि एकदा का युजरचा प्रोग्राम या पी रॉम चिपवर स्टोअर झाला की ते काही फ्रॅक्शन ऑफ टाइममध्ये एक्झिक्यूट होतात. म्हणजे आधी जो लागणारा टाइम असतो त्यापेक्षा हा टाइम कमी असतो. पी रॉम मेमरी ही देखील नॉन वोलाटाईल मेमरी आहे. तर यावरून तुम्हाला पी रॉम आणि त्याचे दोन टाइप्स मॅन्युफॅक्चर प्रोग्राम आणि युजर प्रोग्राम हे लक्षात आले असतीलच. त्यानंतर आपण शेवटची मेमरी बघणार आहोत ती म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. एकदा का इन्फॉर्मेशन रॉमवर किंवा पी रॉम चिपवर स्टोअर झाली की त्या इन्फॉर्मेशनला किंवा त्या डेटाला आपण अल्टर करू शकत नाही. त्या डेटामध्ये आपण कोणतेही चेंजेस कोणतेही मॉडिफिकेशन्स करू शकत नाही. पण ह्या प्रॉब्लेमला ईपी रॉम ही मेमरी ओव्हरकम करते. म्हणजे आपल्याला नावावरूनच लक्षात येत आहे की जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे ईपी रॉम चिपवर तिला आपण इरेजही करू शकतो किंवा त्या चिपवर आपण रिप्रोग्रामिंग करून म्हणजे जो नवीन प्रोग्राम केला जाईल तोही स्टोअर करू शकतो. ईपी रॉम ही यूज केली जाते ती जनरली आर एन डी डिपार्टमेंट जे असतं म्हणजे जे एक्सपेरिमेंट्स करत असतात ते ईपीरॉमचा यूज करतात, कारण त्यांना मायक्रो प्रोग्राम्स चेंज करून सिस्टीमची इफिशियन्सी कोणत्या मायक्रो प्रोग्रामने चांगली होणार आहे म्हणजे वाढणार आहे हे चेक करायचं असतं. त्यामुळे तो प्रत्येक मायक्रो प्रोग्राम ईपीरॉम चिपवर स्टोअर करावा लागतो. आणि जर एका मायक्रो प्रोग्रामने इफिशियन्सी वाढली नाही तर दुसरा प्रोग्राम, त्यानंतर असे बरेचसे चेंजेस त्यांना या मायक्रो प्रोग्रामवर करून कम्प्युटरची इफिशियन्सी टेस्ट करायची असते किंवा टेस्ट करावी लागते. ईपीरॉम अशा बऱ्याचशा ऍप्लिकेशन्समध्येही वापरली जाते ज्या ठिकाणी काही प्रोग्राम्स हे रॉमवर स्टोअर केले जातात. म्हणजे ज्या प्रोग्राम्समध्ये आपल्याला कोणतेही चेंजेस करायचे नाहीयेत ते प्रोग्राम्स रॉमवर स्टोअर केले जातात. जेव्हा ईपी रॉमचा यूज केला जातो त्यावेळेस आपण त्यात इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, त्याचप्रमाणे आपण ती इन्फॉर्मेशन रीडही करू शकतो. आणि ती इन्फॉर्मेशन त्या चिपवर तोपर्यंत असते जोपर्यंत आपण तिला इरेज करत नाही. ईपीरॉम चिप्सचेही दोन टाइप्स आहे. पहिला टाइप म्हणजे जी स्टोअर्ड इन्फॉर्मेशन आहे तिला इरेज करण्यासाठी या चिप्स अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये ठेवल्या जातात. आणि दुसरा टाइप म्हणजे स्टोअर्ड इन्फॉर्मेशन इरेज करण्यासाठी त्या चिप्सला हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक पल्सेस यांचा वापर केला जातो. ईपीरॉमचे जे फॉर्मर आहेत त्यांना म्हटलं जातं अल्ट्राव्हायोलेट ईपीरॉम आणि द लॅटर इज नोन एज इलेक्ट्रिकली ईपीरॉम. आणि इलेक्ट्रिकली ईपीरॉम जे चिप आहे त्यामधली इन्फॉर्मेशन अल्टर करणं हे अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच युव्ही ईपीरॉम चिपवर चेंजेस करण्यापेक्षा बेटर असतं. ईपीरॉम चिपलाच फ्लॅश मेमरी असंही म्हणतात, कारण एकदा का प्रोग्राम या मेमरीमध्ये स्टोअर केले की त्यांना आपण अल्टर करू शकत नाही. तर हे होतं ईपीरॉम बद्दल. तर आता आपण बघणार आहोत की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. सगळ्यात आधी आपण बघितलं की आपल्याला जास्त नंबर ऑफ बिट्सची गरज का पडते. त्यानंतर आपण व्हेरिएबल आणि फिक्स्ड वर्ड लेंथ मेमरी म्हणजे काय याबद्दलची माहिती घेतली. त्यानंतर मेमरी कॅपॅसिटी म्हणजे काय हेही जाणून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी आपण रॅम, रॉम, पीरॉम आणि ईपीरॉम या मेमरीज बद्दलचीही माहिती बघितली. आणि ते तुम्हाला सगळ्यांना कळलं असेलच. थँक्यू.